खंड चौथा प्रकरण 39 धर्माचे कोडे। लढाईत काम करण्यासाठी आम्ही काही जणांनी एकत्र मिळून आपली नावे सरकारकडे पाठविली। ही बातमी दक्षिण आफ्रिकेला पोचताच तिकडून मला 2 तारा आल्या। एक तार पोलाकची होती। तीत विचारले होते, तुमचे हे कार्य तुमच्या अहिंसा तत्वाच्या विरुद्ध नाही काय? अशा तऱ्हेची तार येणार असे काहीसे मला वाटलेच होते, कारण की या विषयाची मी हिंद स्वराज्यामध्ये चर्चा केली होती आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये तर या विषयाची चर्चा निरंतर होतच असे। युद्धाची नैतिक अनिष्टता आम्हा सर्वांस मान्य होती। मला मारहाण करणाऱ्यावर फिर्याद करण्यास मी कबूल नव्हतो। तर मग 2 राज्यांमध्ये लढाई सुरू झाली असता त्यांच्या परस्पर गुणदोषांची मला माहितीही नसता मी त्यात भाग कसा घ्यावा? बोर युद्धामध्ये मी भाग घेतल्याचे मित्रांना माहीत होतेच, तरी पण त्यांची कल्पना अशी होती की त्यानंतर माझ्या विचारात फेरफार झाले असावेत। खरे पाहता त्या विचारसरणीला अनुसरून मी बोर युद्धामध्ये पडलो होतो, त्याच विचारसरणीचा उपयोग यावेळीही केला होता। युद्धामध्ये भाग घेणे याचा अहिंसा तत्वाशी मेळ बसत नाही हे मला पूर्णपणे कळत होते, पण कर्तव्याचे ज्ञान हे सूर्याच्या प्रकाशा इतके नेहमी स्पष्ट नसते। सत्याच्या पुजाऱ्याला अनेक वेळा गोतेही खावे लागतात। अहिंसा ही व्यापक वस्तू आहे। आपण हिंसेच्या वणव्याच्या मध्यभागी सापडलेले पामर प्राणी आहोत। जीवो जीवस्य जीवनम हे वचन खोटे नाही। मनुष्य एक क्षणभरही बाह्य हिंसेशिवाय जगू शकत नाही। पाणी पिता, बसता, उठता, सर्व क्रिया करताना इच्छा असो वा नसो, थोडी तरी हिंसा तो करीतच असतो। त्या हिंसेमधून सुटण्याचा तो महत् प्रयास करीत असेल, त्याची भावना केवळ दयेचीच असेल, तो सूक्ष्मात सूक्ष्म जंतूचाही नाश इच्छित असेल आणि यथाशक्ती त्याला वाचविण्याचाच प्रयत्न करीत असेल, तर तो अहिंसेचा पुजारी होईल। त्याच्या हरेक कार्यामध्ये नेहमी वाढता संयम राहील, त्याची करुणावृत्ती निरंतर वाढत जाईल। पण काही झाले तरी कोणीही देहधारी बाह्य हिंसेपासून सर्वथैव मुक्त होऊ शकत नाही। आणखी असे की अहिंसेचा पाया अद्वैत भावना आहे, आणि जर प्राणी मात्र अभिन्न आहेत तर एकाच्या पापाचा परिणाम दुसऱ्यावर होणारच। त्यामुळे मनुष्य हिंसेपासून सर्वथैव मुक्त राहू शकत नाही। समाजात वावरणारा मनुष्य इच्छा नसताही समाजाच्या हिंसेत भागीदार बनतोच। 2 देशांमध्ये जेव्हा युद्ध होते तेव्हा अहिंसा मान्य करणाऱ्या व्यक्तीचे कर्तव्य ते युद्ध थांबविण्याचे आहे। ते कर्तव्य जो करू शकत नसेल, ज्याच्यामध्ये विरोध करण्याची शक्ती नसेल, ज्याला विरोध करण्याचा अधिकार प्राप्त झालेला नसेल, त्याने लढाईच्या कामात भाग घ्यावा आणि तो भाग घेत असताही त्या कर्मातून स्वतःला, स्वतःच्या देशाला आणि त्याचप्रमाणे जगाला सोडविण्याचा त्याने मनपूर्वक प्रयत्न करावा। इंग्रजी राज्यामार्फत माझी म्हणजे माझ्या देशबांधवांची स्थिती सुधारण्याची माझी इच्छा होती। मी इंग्लंडात राहत असताना इंग्लंडचे आरमार माझे रक्षण करीत होते। त्याच्या बळाचा अशा तऱ्हेने फायदा घेत असल्यामुळे त्याच्यामध्ये असलेल्या अहिंसकतेचा मी सरळच भागीदार होत होतो। अर्थात जर मला त्या सत्तेशी संबंध ठेवायचा असेल, त्या सत्तेच्या निशाणाखाली राहायचे असेल, तर एकतर मी युद्धाचा उघडउघड विरोध करून जोपर्यंत त्या सत्तेची युद्धनीती बदलणार नाही तोपर्यंत सत्याग्रहाच्या शास्त्राप्रमाणे तिच्यावर बहिष्कार घातला पाहिजे, किंवा ज्या सत्तेचे जे कायदे मोडण्यासारखे असतील त्यांचा सविनय भंग करून तुरुंगाचा रस्ता पकडला पाहिजे। नाहीपेक्षा मी तिच्या युद्ध कार्यामध्ये भाग घेत राहूनच त्या कार्याचा विरोध करण्याची शक्ती व अधिकार हे मिळविली पाहिजे। तेवढी शक्ती माझ्यामध्ये नव्हती। अर्थात मला युद्धात भाग घेण्याखेरीज दुसरा मार्ग नाही असे मी ठरविले। अहिंसेच्या दृष्टीने हातात बंदूक धरणारा व त्याला मदत करणारा यांच्यामध्ये भेद मला तरी दिसत नाही। जो मनुष्य लुटारूंच्या टोळीमध्ये त्याची पडेल ती चाकरी करण्यासाठी, त्यांची ओझी उचलण्यासाठी ते लूट करीत असतील तेव्हा पहारा करण्यासाठी, ते घायाळ झाल्यास त्यांची शुश्रूषा करण्यासाठी राहतो, तो लुटीबद्दल त्या लुटारून इतकाच जबाबदार आहे। या दृष्टीने विचार करता लष्करात जखमी लोकांची शुश्रूषा करण्यास जाणारा मनुष्य युद्धाच्या जबाबदारीतून मोकळा राहू शकत नाही। हा विचार मी पोलाकची तार येण्यापूर्वीच करून ठेवलेला होता। त्यांची तार आल्यानंतर मी त्यासंबंधी काही मित्रांशी चर्चा केली। युद्धामध्ये भाग घेणे मला कर्तव्य वाटत होते व आजही विचार करता मला वरील विचारसरणीमध्ये दोष दिसत नाही। ब्रिटिश साम्राज्याबाबत त्यावेळी माझे जे विचार होते त्यांना अनुसरून मी युद्धात भाग घेतला, त्यामुळे त्याबद्दल मला पश्चाताप वाटत नाही। मला माहित आहे की माझ्या वरील विचारांची संयुक्तिकता मी त्यावेळीही सर्व मित्रांना पटवून देऊ शकलो नव्हतो। प्रश्न सूक्ष्म आहे, त्यात मतभेदाला सवड आहे, म्हणूनच अहिंसा धर्म मान्य करणाऱ्या व त्याचे सूक्ष्म पालन करणाऱ्या मंडळीपुढे मी माझा अभिप्राय शक्य तेवढा स्पष्टपणे मांडला आहे। सत्याबद्दल आग्रह राखणाऱ्या इसमाने केवळ रूढीला वश होऊनच कोणतेही कार्य करू नये। त्याने स्वतःच्या विचारांनाच हट्टाने चिकटून राहू नये। आपले विचार चुकीचे असणेही शक्य आहे ही जाणीव नित्य बाळगावी आणि चुका लक्षात येताच येतील त्या अडचणी पत्करूनही त्या कबूल कराव्या व प्रायश्चित्तही भोगावे।